चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पीलीभीत जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून करोडो रुपये देय बाकी। जिल्ह्यामध्ये 2020-2021 गाळप हंगाम सुरू होण्याच्या उंबरठ्यावर आहे, पण ऊस थकबाकी अजूनपर्यंत भागवण्यात आलेली नाही। जिल्ह्यातील 4 कारखान्यांपैकी 3 कारखान्यांकडून शेतकऱ्यांचे 136.19 करोड रुपये देय आहेत। अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे राष्ट्रीय संयोजक VM सिंग यांनी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याबाबत सरकारला फटकारले। त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर थकबाकी न भागवल्याबद्दल टीका केली। जिल्हा ऊस अधिकारी जितेंद्र कुमार मिश्रा यांनी सांगितले की प्रशासन उर्वरित ऊस थकबाकी भागवण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न करत आहे।